ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय नको गडे तू डांगोरा पिटू भांडण आपलं आपण मिटू घालू नको मधी आय या मधी घालू नको तुझी आय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय गाव तयाने केला गोळा रागाला जातो धावून येतो जावई बघून साधा भोळा जावई बघून साधा भोळा असा कसा हा न्याय यामध्ये घालू नको तुझी आय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय अगं ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय सुखाने मी हो जगीन झक मारली मी केलं लगीन म्हटलं सुखाने मी हो जगीन तुझे ते लोका ते बिन डोका बघाव तर जातात रगीन बघाव तर जातात रगीन कवडीची अक्कल नाय मधी घालू नको तुझी आय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय स्वभाव स्वभावान ती किती आघाव स्वभावान ती किती आघाव तुझ्या आईचा असा स्वभाव म्हातारी कोंबडी बोलल्यात कोंबडी माझ्या पुढं तिचं नकोच नाव माझ्या पुढं तिचं नकोच नाव दिदी साया गोगल गाय मधी घालूच नको तुझी आय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय ऐकून घेशील काय मी साऱ्यांना जाणून हाय Yeah. काही नको ग पाहू चल गडे आता झटपट जाऊ वाट कुणाची नको ग पाहू चल गडे आता झटपट जाऊ बस कर वटवट आणि तिकट कट नको ग माझ्या मागे लावू नको ग माझ्या मागे लावू उचल तुझा तू पाय मधी घालूच नको तुझी आई ऐकून घेशील काही साऱ्यांना जाणून आय ऐकून घेशील काही साऱ्यांना जाणून आय नको गडे तू डांगोरा पिटू भांडण आपलं आपण मिटू घालू नको मधी आय मधी घालू नको तुझी आय ऐकून घेशील काय साऱ्यांना जाणून हाय ऐकून घेशील काय साऱ्यांना जाणून हाय ऐकून घेशील काय साऱ्यांना जाणून हाय।